नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. हवामान बदला आडच्या झुजांत देशाचे उण्या कार्बन अर्थवेवस्थेत संक्रमणाक गती दिवपा खातीर प्राधान्य क्षेत्रातली रिणां हातून अक्षय उर्जा प्रकल्पांक अर्थीक आदार दिवपाक भारतान फुडाकार घेतला अशें रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगले. काल नवी दिल्लीत हवामान बदल जोखीम आणि अर्थव्यवस्थेवेले धोरण परिसंवादात उलोप करताना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी सांगले की प्रगत अर्थव्यवस्थेतल्या केंद्रीय बँकांनी परंपरेन मालमत्ता तटस्थ दृष्टीकोन आपणायला जाल्यार दुसरे वटेन उदरगतशील बाजारपेठेतल्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थेतल्या केंद्रीय बँकांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या कांय क्षेत्रांक रिणां दिवपा खातीर निर्देशीत रिणां धोरणां आपणायल्यात. तातूंत आपल्या देशाची परिस्थिती आणि उदरगतीच्या उद्दिष्टांचो विचार केला. भारताच्या मार्गदर्शक तत्वांक लागून प्राधान्य क्षेत्र रिणाचो भाग म्हणून सौर जैवद्रव्य आधारित पवनचक्क्या सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प आणि अपरंपरागत ऊर्जा आधारित भौशिक उपयुक्तताय म्हळ्यार रस्त्यार लायटीची व्यवस्था आणि पैसुल्ल्या गावातल्या विजीकरण प्रकल्पांक नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पा खातीर रिणां मेळपाक पात्र आसात. होळी हो रंगांचो उत्सव आयज देशभर पारंपारीक उमेदीन आणि खोशयेन मनयतात. हो उत्सव वसंत ऋतूचं आगमन वायटाचेर बऱ्याचेर जैत आणि एकचार आणि भावपणाची भावना वाढयता. जात पंत पिराय आणि लिंग हांच्यो मर्यादा हुपून लोकांक एकठांय हाडून एकचार समता आणि भावपणाची भावना मनयता. होळीच्या एक दीस आदी मनयतात त्या होलिका दहनान ही परब सुरू झाली जी धर्माच्या जैताचे प्रतीक असा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज रंगाचो उत्सव होळीच्या शुभनिमतान देशातल्या लोकांक परबी दिली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात राष्ट्रपतींनी सांगले की हो उत्सव भारताच्या मोलादीक सांस्कृतिक दायजाचे प्रतीक आणि एकचार मोग आणि समरसतायेचो संदेश दिता. नागरिकांनी एकठांय येऊन भारत मातेच्या सगळ्या भुरग्यांचे जिवीत सतत प्रगती समृद्धी आणि सुखाच्या रंगांनी भरपाचे सोपूत घेवपाचे आवाहन राष्ट्रपती मुर्मू हांणी केले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी आयज होळीच्या शुभप्रसंगाचेर नागरिकांक परबी दिली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात धनकर हांणी सांगले की होळी वायटाचेर बऱ्याचो जैत आणि वसंत ऋतूचे आगमन दर्शयता जे जीवन सुरवात आणि नवीन दृष्टीकोनाचे प्रतीक असा. दरेका नागरिकांक आपल्या विचारांक करुणेन आपल्या कर्तुबांक दयाळूपणान आणि एका महान राष्ट्राच्या आशेन रंगोवपाची ही होळी याद करून दितली अशी ताणी इच्छा व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी होळीच्या निमतान लोकांक शुभेच्छा दिल्या. आनंद आणि खोशयेन भरिल्लो हो उत्सव देशातल्या लोकांमधल्या एकचाराचे रंग घटमूट करताना सगळ्यांच्या जिवितांत नवी उमेद आणि ऊर्जा हाडटलो अशें ताणी सोशल मिडिया पोस्टात सांगला. होळीचो उत्सव फक्त रंग आणि गुजिया पुरतो मर्यादित ना. हो उत्सव देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या नावां आणि वेगवेगळ्या परंपरेन मनयतात. या उत्सवात काय लोक लठ्ठमार होळी खेळतात जाल्यार काय लोकगीतां गावून खादी होळी मनयतात. उत्तर प्रदेशातल्या नंद गावातले लोक भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांचो भेस करून होळी खेळपाक बरसाणाक येतात. थंय गावच्यो बायलो तांकां बोडयो मारतात. मध्य प्रदेशात रंग गुलाल एकामेकांक लावून होळी मनयतात. उत्तराखंडात लोक पारंपारीक वेशभूषेंत देवळां आणि भौशीक थळांक भेट देतात आणि लोकगीतां गायतात. हाका बैठाकी होळी म्हणतात. पंजाबात निहंग आनंदपूर साहिबात होला मोहल्लाचो उत्सव मनयतात. तमिळनाडूत भगवान विष्णूच्या देवळांनी तीर्थयात्रा आयोजित करतात आणि मणिपुरात ढोल वाजवून कृष्णाची पूजा दर्शन करतात. अशे तरेन पुराय देश होळीच्या रंगात भिजून होळी मनयतात. जयपुरातल्या गोविंद देवजी देवळांत आणि नाथद्वारातल्या श्रीनाथजी देवळांत भाविक फुलां आणि गुलालान होळी खेळपाक पावतात. अजमेर लागसरच्या पुष्करांत एक खाशेली कार्यावळ घडून हाडटा. थंय हजारांनी देशी विदेशी पर्यटक रंगाचो उत्सव मनोवपाक आयल्यात. धुळंदी निमतान राज्यभर रंग आणि गुलालान होळी मनयतात. देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी होळी उत्सव आसले तरी शेनवारा जावपाची आशिल्ली बारावी परीक्षा थारायल्ले प्रमाण जातली अशें केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ CBSEन सांगला. हिंदी कोर आणि हिंदी ऐच्छीक विषयांची बारावी परीक्षा थारायल्ल्या तारखेक जातली अशें मंडळान निवेदनात सांगला. तशेंच 15 मार्चाक परिक्षेक हाजीर रावंक शकनाशिल्ल्या विद्यार्थ्यांक राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या खेळा सर्तींनी वांटो घेवपी विद्यार्थ्यां खातीर आयोजीत केल्ले खाशेले परिक्षेन हाजीर रावपाची संद दितले अशें तातूंत म्हळां. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.